आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ तारा भवाळकर यांची निवड। मुंबईत चेंबूर इथं आग दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू। मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर। मराठी चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या बाल अभिनेत्री वासंती घोरपडे पटेल यांचं निधन आणि महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय। नवी दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक संशोधक आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ तारा भवाळकर यांची निवड झाली आहे। महामंडळाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत डॉ तारा भवाळकर यांची निवड झाल्याचं घोषित करण्यात आलं। हा लोकसंस्कृती आणि स्त्री विचारांचा आविष्कार आणि त्या अनुषंगानं चळवळ करणाऱ्या सर्वांचा हा सन्मान आहे अशी भावना तारा भवाळकर यांनी व्यक्त केली।
हा सन्मान हा केवळ माझा नाहीये, मी ज्या अभ्यासक क्षेत्रामध्ये काम करत आले त्या लोकसंस्कृती आणि नाटक विशेषत आणि स्त्री विचार या सर्व प्रकारच्या विचारांचा आणि साहित्याचा सन्मान आहे। माझ्या आधी काम केलेल्या आणि पूर्वी काम करत असलेल्या आणि यानंतर करणाऱ्या या सर्वांचा सन्मान आहे असं मी मानते।
1939 पुण्यात जन्मलेल्या तारा भवाळकर यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य लोकसाहित्याचं अध्ययन चिंतन संशोधन आणि लेखनासाठी समर्पित केलं। आजवर त्यांचे 36 पेक्षा अधिक ग्रंथ प्रकाशित झाले असून 32 पेक्षा अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे। लोकसाहित्य लोकसंस्कृती मराठी भाषा आणि साहित्य नाट्य परंपरा अशा विविध विषयात त्यांनी मोलाची भर घातली आहे। ललित लेखन अनुवाद व्याख्यानं आकाशवाणीसाठी लेखन यासह मराठी विश्वकोश समाज विज्ञान कोश मराठी वाङ्मयकोश आणि ग्रंथकोश यातल्या अनेक महत्वाच्या नोंदी त्यांनी लिहिल्या आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडावी म्हणून विरोधकांनी अनेक प्रयत्न केले मात्र ही योजना कधीही बंद पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि विविध योजनांचा लोकार्पण सोहळा झाला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। राज्यातल्या सर्व महिलांना लखपती करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले। राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं पुढच्या 5 वर्षांचं वीज बिल माफ केलं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। तसंच केवळ 10% भरून शेतकऱ्यांना सौरपंप दिले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। रक्षाबंधनाच्या ओवाळणीनंतर आता राज्यातल्या महिलांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं। या कार्यक्रमाला महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे माजी मंत्री भागवत कराड मंत्री अब्दुल सत्तार मंत्री अतुल सावे उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले इथं जनसन्मान यात्रा झाली। समाजातला कोणताही घटक विकासापासून वंचित राहणार नाही याची विशेष काळजी महायुती सरकारनं घेतली आहे असं पवार यावेळी म्हणाले। त्यांनी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थी महिलांशी संवादही साधला। बुलडाणा जिल्ह्यात खामगाव विधानसभा मतदारसंघातल्या 2,365 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं। या योजनेच्या माध्यमातून 100% अनुदानावर ड्रीपद्वारे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी उपलब्ध होईल त्यामुळे या भागावरचा कोरडवाहूचा शिक्का पूर्णपणे पुसला जाईल असं ते यावेळी म्हणाले। इंदिरा गांधी फेलोशिप अंतर्गत राज्यात आजपासून शक्ती अभियानाला सुरुवात झाली असून महिला सशक्तीकरण हे याचं उद्दिष्ट असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं। मुंबईत टिळक भवन इथं या अभियानाला सुरुवात केल्यानंतर पटोले वार्ताहरांशी बोलत होते। हे अभियान जिल्हा तालुका स्तरावर राबवलं जाणार असून महिला नेतृत्व पुढे आणणं हा याचा हेतू आहे असं ते म्हणाले। आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार बदलण्याचा जनतेचा विचार आहे असंही पटोले म्हणाले। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 800 लाभार्थी भाविकांची विशेष रेल्वे आज सकाळी अयोध्येकडे राम मंदिर दर्शनासाठी रवाना झाली। रेल्वे स्थानकावर पालकमंत्री अब्दुल सत्तार गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। यापुढे चारधाम बौद्धगया अजमेर अशा विविध धार्मिक स्थळांच्या भेटीला 60 वर्षांवरील नागरिकांना या योजनेतून संधी मिळणार आहे। ही योजना सर्व धर्मियांसाठी असल्याचं यावेळी पालकमंत्री सत्तार म्हणाले। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबईत चेंबूर इथं सिद्धार्थ कॉलनी परिसरात आज पहाटे एका दुमजली इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातल्या 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अन्य 2 जण गंभीररित्या होरपळले आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर विजेच्या तारांजवळ शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं अग्निशमन दल अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि प्रशासकीय अधिकाऱ्याकडून घटनेची माहिती घेतली. दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य दिलं जाईल तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करेल असं त्यांनी जाहीर केलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असून पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी काळजी घेतली जाईल असंही ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा त्यांच्यासोबत होते. मराठी चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या बाल अभिनेत्री आणि पहिल्या बालगायिका वासंती घोरपडे पटेल यांचं आज हैदराबाद इथं वार्धक्यानं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. 1935 प्रभात कंपनीच्या धर्मात्मा चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर प्रवेश केला. त्यानंतर कुंकू चित्रपटात नायिका शांता आपटे यांच्यासोबत भारती सृष्टीत सौंदर्य खेळे.
भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत.
तसंच आहा भारत विराजे ही त्यांनी गायलेली आणि त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी रसिकांची दाद मिळवून गेली. अमरज्योती, संत तुलसीदास, अछूत, दिवाली, मुसाफिर, बेटी, दुखसुख, आपकी मर्जी, भक्तराज, भाग्यलक्ष्मी अशा मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून त्यांनी काम केलं. शारदा या संगीत नाटकातही त्यांनी काम केलं होतं. खां साहेब धम्मन खां आणि पंडित वामनराव सडोलीकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं होतं. त्यांच्या सुमारे 200 गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्या होत्या. वामनराव सडोलीकर प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता. दुबई इथं सुरू असलेल्या महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतानं पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 105 धावा केल्या. भारतानं 4 गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या पार केली. स्मृती मंधना आज लवकर बाद झाली पण शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी डाव सावरला. शेफालीनं 32 तर जेमिमानं 23 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीतनं 29 धावांचं योगदान दिलं मात्र ती जायबंदी झाल्यामुळे तंबूत परतली. भारतानं ही धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 7 चेंडू बाकी असतानाच पार करत 108 धावा केल्या. देशातल्या नक्षलप्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा, ओदिशा आणि मध्य प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहतील. वाशिम जिल्ह्यातले संत सेवालाल महाराजांचे 4थे वंशज नामदेव हंजारी महाराज यांचं काल पोहरादेवी इथं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. नामदेव हंजारी महाराजांच्या निधनामुळे बंजारा समाजावर शोककळा पसरली आहे. सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात कारुंडे गावानजीक एका पुलावर आज दुपारी 1 ते 1:30 सुमाराला एक गाडी टेम्पोला धडकल्यानं झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाले तर इतर 3 जण जखमी झाले आहेत. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक जागांवर पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ तारा भवाळकर यांची निवड. मुंबईत चेंबूर इथं आग दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर. मराठी चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या बाल अभिनेत्री वासंती घोरपडे पटेल यांचं निधन आणि महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.